पाठ 3 आवड निवड स्वाध्याय 16 1।
मीना काकू, अगं सरिता, तू इकडं कुठं? घड्याळ दुरुस्तीला टाकलंय ते घ्यायला आले. काय ग, सौरभला स्कॉलरशिप मिळाल्याचं कळवलं नाहीस? कुठं चाललाय आणि कधी? मला भेटायचंय त्याला. न भेटता गेला तर कट्टी करीन हं.
अगं, अजून पत्र आलं नाही आहे हातात म्हणून कळवण्याची घाई केली नाही. आणि तसा अवकाश आहे अजून, पुढच्या महिन्यात निघेल तो
फ्रान्सला ना. मस्त, त्याला फ्रेंच पण येते
म्हणून तर मिळाली आहे स्कॉलरशिप. त्याचं सगळं नक्की झालं की मीच त्याला घेऊन येईन तुझ्याकडे. चालेल?
चालेल, काही मदत लागली तर सांग.
नक्की.